लग्नानंतर 21 वर्षांनी माझ्या पत्नीनी मी दुसऱ्या एका स्त्रीला जेवायला आणि नंतर सिनेमाला घेऊन जावं असं सुचवलं. माझं तुमच्यावर प्रेम आहेच, पण मला माहिती आहे की त्या दुसऱ्या स्त्रीचंही तुमच्यावर फार प्रेम आहे, आणि थोडा जरी वेळ तुमचा सहवास तिला मिळाला तरी तिला फार आनंद होईल. पत्नीने सुचवलेली ती दुसरी स्त्री म्हणजे माझी आई. 19 वर्षापूर्वी माझे वडील गेल्यापासून ती एकटी राहत होती, आणि माझा संसार, मुलं आणि काम यांच्यामुळे मी तिला क्वचितच भेटत होतो. मी आईला फोन केला, आई आज संध्याकाळी आपण बाहेर जेवायला आणि नंतर सिनेमाला जाऊया. मी म्हणालो, काय झालं रे, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? आई म्हणाली, रात्री उशिरा फोन आला किंवा अनपेक्षितपणे आमंत्रण आलं म्हणजे काहीतरी अशुभ घडलं असणार असा आईच्या मनाचा ठाम ग्रह होता. आपण खूप दिवसात भेटलेलो नाही, जरा छान मजेत वेळ घालवूया असं वाटतं, फक्त आपण दोघंच, तिसरं कोणीच नाही. मी म्हणालो, त्या शुक्रवारी ऑफिसचे काम संपल्यानंतर मी तिला पिकअप करण्यासाठी तिच्या घरी गेलो. तेव्हा मी जरा नर्वसच झालो होतो, तीही थोडी नर्वस असावी. कपडे करून दारातच ती माझी वाट बघत उभी होती. लग्नाच्या शेवटच्या वाढदिवसाला बाबांनी भेट दिलेला ड्रेस तिने घातला होता. मला बघताच तिचे डोळे आनंदाने चमकले. आज मी माझ्या मुलाबरोबर बाहेर जाणार आहे असं मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना फोनवरून सांगितलंय. त्यांना माझा इतका हेवा वाटला म्हणून सांगू, आई मला सांगत होती. आम्ही एका बऱ्यापैकी हॉटेलात गेलो. टेबलापाशी बसल्यावर मी तिला मेन्यू वाचून दाखवू लागलो. बरेच आयटम वाचून झाल्यावर मी मान वर केली तर ती प्रसन्न चेहऱ्याने माझ्याकडे टक लावून बघत होती. तू लहान होतास ना तेव्हा मी तुला मेन्यू वाचून दाखवायची, ती म्हणाली. जेवताना आम्ही खूप गप्पा मारल्या. विशेष असं काही नाही, पण एकमेकांच्या आयुष्यात बारीक सारीक काय बदल घडले ते एकमेकांना सांगितलं एवढेच. पण गप्पांमध्ये आम्ही इतके रंगून गेलो की सिनेमाची वेळ केव्हा निघून गेली कळलंच नाही. नंतर मी तिला सोडायला गेलो तेव्हा निरोप देताना ती म्हणाली, आता पुढच्या वेळेला मी तुम्हाला जेवायला घेऊन जाईन. ओके, मी म्हणालो. त्यानंतर थोड्याच दिवसांनी आई हृदयविकाराच्या जोरदार झटक्यांनी अचानक गेली. मी तिच्या घरी तिचे सामान आवरायला म्हणून गेलो तेव्हा हॉलमधील टेबलावर तिच्या हस्ताक्षरात माझं नाव लिहिलेलं एक पाकिट मला दिसलं. त्यात आम्ही दोघे शेवटी ज्या हॉटेलला जेवायला गेलो होतो त्याची पावती आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिलं होतं, आपण दोघं त्या हॉटेलात गेलो होतो ना, त्या हॉटेलात मी दोघांचेही पैसे भरून ठेवले आहेत. मला येता येईल की नाही याची खात्री नव्हती, पण तू आणि कविता, कविता म्हणजे माझी पत्नी, अवश्य जा. त्या दिवशी तू मला घेऊन गेला होतास ना, त्याचा मला इतका आनंद झाला म्हणून सांगू की तो मला शब्दात वर्णन करता येणार नाही. माझा तुझ्यावर खूप जीव आहे रे, देव तुला सुखी ठेव. आय लव्ह यू, माझ्या गळ्यात हुंका आला. ज्या क्षणी मला आय लव्ह यू हे आपल्या आवडत्या माणसांना शब्दांनी सांगायचं व त्यांच्यासाठी वेळ काढायचं महत्त्व कळलं, जीवनात तुमच्या प्रिय व्यक्ती इतकं महत्त्वाचं दुसरं काहीच असू शकत नाही. चालढकल न करता त्यांच्यासाठी वेळ काढा, विशेषतः तुमच्या वृद्ध मातापित्यांसाठी.